हॅलो, हा सर, अभिषेक बोलतो ट्रान्सपोर्ट सेंटर. ओके, आपण फॉरेस्ट ट्रेल साठी विजिट करणार होता. तुम्ही म्हटलं की शुक्रवारपर्यंत मी कळवतो. या शनिवारवर तुम्ही प्लॅन करतो ना सर विजिट साठी? हो चालेल, नो प्रॉब्लेम. येस सर, मी आहे दुसऱ्या साईडवरती ब्रॉडवेला, पण उद्या तुम्ही जर येणार असाल तिकडे तर मग मी येऊ शकेन. काहीच प्रॉब्लेम, टीम पण आहे तिकडे, काहीच प्रॉब्लेम. हो येस.